ہمارے ساتھی ڈاکٹر یوراج مہتا بابا صاحب دیسائی شیشرا وانکھڑے اچھا سمارمبھ سے آج کے سنچالک جمشید نائکا والا یا سنشودھن سنستھا سے سنچالک دروے آنے بند ہوگی या समारंभाच्या पाठिंब्याची पार्श्वभूमी दोन महत्वाच्या भाषणामध्ये आपण ऐकली आहे. या संशोधन संस्थेचं काम, त्याचं स्वरूप, याची माहिती पुष्कळ तपशिलानं आपल्याकडे ठेवली गेली आहे. आणि माझ्याकडे जो काम माझा जो त्यातला विभाग ठरला होता कोनशिला समारोह करण्याचा, तुम्ही पार पाडले. तर ज्यांना भाषणे करत त्यांनी भाषणे केली आहेत, ज्यांनी कोनशिला करत त्यांनी कोनशिला व्यक्त केली आहे. आता समारंभात काय शिल्लक राहिलं मला काही आठवत नाही. समजा तरी पण प्रसंगाला उद्देशून काहीतरी चार गोष्टी बोलल्या पाहिजेल आहेत म्हणून चार विचार मी आता करणार. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या हस्ते समारंभ करण्यासाठी म्हणून दोन तीन महिने पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी थांबण्याचे ठरवलं. त्याच्याबद्दल मी बाळासाहेब देसाई आणि त्यांचे अधिकारी यांचा अतिशय आभार. संशोधन संस्थेच्या कामाचं महत्व की अधिक नव्याने सांगायला हवं याची काही आवश्यकता नाही. आता त्यासंबंधीच्या पुष्कळ गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या. या संस्थेची कल्पना काढणं, या संस्थेच्या कल्पनेचा पाठपुराव करणं, त्याच्यासाठी आवश्यक त्या खटपटी करणं, म्हणजे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी त्याच्यासाठी किती श्रम करावं असतं त्याची थोडीफार कल्पना बर्व्यांच्या भाषणावरून आणि बाळासाहेबांच्या भाषणावरून मिळालेली आहे. आणि म्हणून आजच्या या समारंभाला मुंबई सरकार किती महत्व देते त्याची कल्पना आपल्याला येईल. तिथे किती महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत त्या समारंभाला उपस्थित करावं. आजकाल संशोधनाच्या कामाचं महत्व आपल्या देशाच्या जीवनामध्ये खूप वाढून झालं. आपल्या देशाच्या जीवनातच म्हणण्यापेक्षा असून दुनियेच्या जीवनातच म्हटलं तरी चालेल. तुम्ही आम्ही सामान्य लोक या संशोधनाच्या फारशा तपशिलामध्ये आपणाला शिरता आणि शक्य नाही. आपण शिवायचं ठरवलं तरी तुम्हाला माहिती शक्य होणार. परंतु या संशोधनाचे जे सगळे फायदे आहेत ते मात्र तुम्हाला सर्व सामान्य माणसासाठीच आहेत. हे निवड काही चार पंडितांचा वितंडवाद अशा स्वरूपाचं काही संशोधन राहिलेलं नाही. पूर्वी सांगतात की आमचे सगळे पंडित झटपटाजी वाद करत बसले म्हणजे इतरांनी झोपा घ्याव्यात का तिथून शांत मनाने उठून निघून जावं. असा काही आजच्या संशोधनाचा प्रश्न राहिलेला नाही. आजच्या संशोधनाचा शेवटचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावरती होणारा नाही. तो कधी चांगला होतो कधी वाईटही होतो असं दुहेरी शक्य संशोधनाचं. परंतु चांगला फार झालेला आपण कबूल केलं पाहिजे. कितीतरी आज अवत्या अवतीभोवतीच्या जीवनामध्ये आपण कित्येक गोष्टी गृहित धरलेल्या आहेत. सकाळच्या प्रवी उठल्यानंतर रेडिओचं बटन दाबलं की मुंबईचा किंवा दिल्लीचा आवाज कानावरती होतो. आणि हे बटन दाबण्याकरता काही मोठ्या एखाद्या तज्ज्ञाची आवश्यकता असते असं नव्हे. घरातलं तीन चार वर्षाचं चिमुरडं पोरे जाताना ते बटन लावतं आणि त्याला जर मुंबई आवडली नाही तर दिल्लीचा प्रयत्न करतो. नाही जमलं तर दोन्ही सोडून चिरवून चालावं लागेल. इतकं सामान्य जीवनातला एक महत्वाचा भाग आजच्या संशोधनाचा भाग. आपल्या अवतीभोवती पहा, आपण साधं सेनिसिलिन इंजेक्शन ज्या माणसानं कुठेतरी लांबच्या खोलीमध्ये बसून शोधून काढलं असेल त्या सेनिसिलिननं तुमच्या म्हणजे जीवनामध्ये किती महत्वाचा फरक केला. वैद्यकीय शास्त्रामध्ये फार क्रांतिकारक फरक महत्वाचा केला. असं दररोज जीवनामध्ये आपल्या तुमच्यामध्ये सारखं ज्याने डीडीटी शोधून काढलं, ज्याने पेनिसिलिन शोधून काढलं, त्या लांब लांबच्या जरी गोष्टी शोधून दिल्या तर तुमच्या आमच्या शेजारी सुद्धा ते महत्वाच्या गोष्टी करून जायला. आपल्या मुंबई राज्यामध्ये उसाचं संशोधन झालं, फार थोड्या लोकांना माहिती असं. मुंबई राज्याची एक संशोधन शाळा पुण्याची असतात, तिथे त्यांनी खटपट करून एक नवीन उसाची जात शोधून काढली. आणि नवीन उसाची जात शोधून काढल्यामुळं मुंबई राज्यातला ऊस आणि त्या उसातली साखर त्यांना हिंदुस्थानमध्ये जी दर्जा प्राप्त झाला आहे, आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये ऊसाची मदत करून साखर कारखाने काढण्याचा पाया अशा संशोधनामध्ये. अगदी या तुमच्या पुणे शहरा या नाशिक शहरापासून ताजा मालाच्या अंतरावरती गंगापूरचा धरण किंवा फार थोड्या लोकांना माहिती असेल की त्या धरणानं एक नवीन संशोधनाचं काम, ते मातीचे तळ बांधायचं जे काम झालं, अर्धन बँक म्हणतात, त्यामध्ये फार मोठं संशोधनाचं काम केलेलं आहे. मी आजपर्यंत काही पाहिलं नव्हतं. मी आज सकाळी रात्री जाऊन मुद्दाम त्या संशोधनाच्या जवळ राहून आलो. म्हणजे आज संशोधनात आपण काम करायचं, थोडंसं त्या वातावरणात राहिलेलं बरं. मी पहिल्या प्रथम गंगापूरचं धरण पाहून आलो. या मातीच्या धरण बांधण्याच्या कल्पने संबंधा एवढंच म्हणता येईल की पूर्वी दुनियेमध्ये करत असते, तर हिंदुस्थानच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हे काम करता येणं शक्य आहे त्याचा जो विचार झाला, तिथे ज्या लोकांनी अनुभव घेतला, ती त्या मंडळी एका अर्थाने की त्या क्षेत्रातल्या युनिव्हर्सिटीचंच काम घडलं त्यांचे गंगापूरला असं म्हणतात. आणि आज त्याच्या पूर्वी मातीचे तट बांधायचे शंका निर्माण होत होती, कारण काही ठिकाणी वाईट अनुभव आले होते. पण गंगापूरच्या अनुभवानंतर आता मुंबई राज्यामध्ये कित्येक ठिकाणी आपण मातीची धरणं बांधायचं काम सुरू केलं आहे, मातीचे तट बांधायचं काम सुरू केलेलं आहे. उदाहरणार्थ पानशेतला खडक असल्याजवळ आपल्या गिरणारही काही भाग मोठ्या मातीचा सकाळ होणार आहे. लक्षावधी रुपयाची त्यामध्ये बचत होते आहे. आणि तुमच्या आमच्या अवतीभोवतीच्या साधनांचा वापर करून ती गोष्ट करता येते, ते हिंदुस्थानच्या वातावरणाला प्रस्फुरा झेपणारं शोभणारं असं काम आहे. हे काही प्रयत्न नाही. मी आपल्याला प्रश्न सांगतो की हे काही जे संशोधनाचं जे काम आहे, या संशोधनाच्या कामाचं आहे तुमच्या आमच्या जीवनाशी संबंध एवढंच नव्हे, तर तुमच्या आमच्या परिस्थितीतले जे प्रश्न आहेत ते सोडण्यासाठी म्हणून जी सामान्य शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये अधिक संशोधन करून घेऊन मदत करता येते. इंजिनिअरिंगचं शास्त्र तर आहे सगळीकडे, पण शेवटी हिंदुस्थानच्या नदीचं धरण हिंदुस्थानच्या मातीने जर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी काही श्रम करावं लागतं की संशोधन करावं लागेल. हे श्रम इथल्या मंडळींनी केले. तशीच गोष्ट यापुढे अनेक कामं करायची आहेत. या पुस्तिकेमध्ये पुष्कळ तपशील दिला आहे. त्या तपशिलाच्या जंजाळात मी काही शिरलो नाही, तरी शिरून काही खर्च उपयोग होणार. कितीतरी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची कामं करण्याची जबाबदारी त्यांना घ्यायची आहे. रस्त्या संबंधानं, पुला संबंधानं, धरणा संबंधानं अनेक वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची कामं जी आता या पब्लिक वर्क डिपार्टमेंटला करावी लागतात त्या सगळ्या कामाचा त्याच्याशी संबंध आहे. आणि आता आपण मगाशी पाहिलं असेल की त्यातले तज्ज्ञ लोक दोन तऱ्हेचे शब्द वापरत होते, इंजिनियर अँड इंजिनियर सायंटिस्ट. म्हणजे प्रत्यक्ष इंजिनियरचं काम करणारे लोक, पण त्यामध्ये इंजिनियर सायंटिस्ट आणखी की एक वेगळा पंडित असला, त्याच्या शास्त्राच्या पाठीमागे जाऊन त्या शास्त्राचा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीनं विचार करून त्यामध्ये काही अधिक नवीन विचारांची भर घालण्याचं काम करणं हे त्यामधलं एक महत्वाचं काम त्या शास्त्रामध्ये घडतं. त्याही शास्त्राची आपल्या देशामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेचं काम आपल्या अंगावर पब्लिक वर्क डिपार्टमेंटची किती प्रगती झाली त्याची हकीकत प्रशासन सांगितली. आणि मला त्याबद्दल हा मौका आहे म्हणून जाहीरपणानं या खात्याच्या प्रमुखांना आणि या खात्याच्या मंत्र्यांना जाहीरपणानं धन्यवाद की गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी, कारण ज्या तऱ्हेनं पाहिलं की किती माणसांची त्याच्या संख्या वाढली याच्यापेक्षा त्यामध्ये नव्या दृष्टिकोनानं ही कामाची आखणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की आता रिव्हर बेसिनचा अभ्यास करण्याकरता एक स्वतंत्र सर्कल तयार केलं आहे. ते डिझाईन ऑर्गनायझेशन जी आहे, म्हणजे सगळ्या प्रश्नांची आखणी पूर्वतयारी करण्याचं काम हे फार मोठं कठीण काम आणि मोठं प्रयत्नाचं अपयश काम. आणि म्हणून जेव्हा आता मी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची आखणी करायला बसू तेव्हा आंधळ्यापासून विरुद्ध खेळ नाही सुरू असणार. समजदारीनं काय घडणं शक्य आहे, त्याचे सगळे पुढचे पर्याय काय आहेत, एकातून दोन, दुसऱ्यातून तीन, तिसऱ्यातून चार, की जसा प्रवाह असतो त्या तसा या योजनेचा सुद्धा त्यात एक प्रकारची कंटिन्युटी असते, एक प्रकारची गतिमानता. एकातून दुसरी गोष्ट निघाली पाहिजे, जसं जीवनाची वाढ होते तशी त्या प्लॅनच्या योजनांची वाढ झाली पाहिजे. आणि अशा तऱ्हेची आखणी करण्याकरता म्हणून हे कामात लागलेलं सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन आहे, आता तिथे आपली संशोधन संस्था आहे, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं त्याची काही एका नवीन पायावरती या खात्याची रचना करण्याचं काम गेल्या 2 वर्षामध्ये जे सुरू झालं आहे. आणि त्यामुळं असं जरूर म्हणावं लागेल की या 2-3 वर्षामध्ये जे काम करण्याचा प्रयत्न या खात्याची रचना करण्याचं केलं ते एक मोठं ठरलं, क्रांतिकारक पर्व त्या खात्याच्या जीवनामध्ये ठरेल अशी मला शंका नाही. आणि त्या खात्याच्या जीवनामध्ये नाही, ते खातं असं आहे की आजपर्यंत ते खातं याच नावानं होतं. परंतु आजकाल अशी गोष्ट आहे की कुठल्याही कामाची जर या स्थापत्य खात्याशी जर काही संबंध जर आला नाही तर कुठलं कामच करता येत. शिक्षणाचं खातं घ्या, त्याला काही पीडब्ल्यूडी शिवाय चालणार नाही. शाळा बांधायची आहे, संशोधन शाळा बांधायची आहे, कितीतरी गोष्टी आहेत. कुठलं प्रत्येक असं काम घ्या तुम्ही की ज्याला या पीडब्ल्यूडी शिवाय त्याचं काम लंगड्यासारखं किंवा आंधळ्यासारखं होतं अशी परिस्थिती. इतकं महत्वाचं खातं आहे, त्यामुळं आमच्या प्रत्यक्ष जीवनावरती परिणाम घडणार अशी प्रत्येक गोष्ट या खात्याशी संबंधित आहे. त्यामुळं मी असं पाहिलं की शासन संस्थेमध्ये मुख्यमंत्र्याशिवाय राज्यकारभार चालेल, परंतु अर्थमंत्र्याशिवाय आणि पीडब्ल्यूडीशिवाय काही राज्यकारभार चालणार. अशी ही महत्वाची दोन नाकी आहेत प्रत्येक खात्याचं, कुणी डोळे आहेत कुणी काठी आहेत. असे हे दोन महत्वाची खाती हातात हात धरून जेव्हा काम करतात तेव्हा प्रगती होते. आणि ही जी प्रगती पीडब्ल्यूडी खात्यामध्ये घडली त्याचं कारण अर्थ खात्याचा त्याला पाठिंबा होता ते अशा करू शकून ती गोष्ट मला मंजूर केली पाहिजे. अर्थात ही कामं होण्याच्या पाठीमागं कोणत्या कोणत्या शस्त्राच्या मदतीनं तिथं चर्चा होते वाद होते तर थोडासा अनुभव आपणाला आता इथे आला. आनंद आहे की पब्लिक अफेअर्स डिपार्टमेंटमध्येही कवी आहेत आणि फिनान्स डिपार्टमेंटमध्येही कवी आहेत. मी एकच सूचना करेन की असं कवी संमेलन समारंभाच्या निमित्तानं भरलेलं असतं. या संशोधन संस्थेचं काम नाशिकमध्ये सुरू होतं याच्यामध्ये दिसतं आवश्यक. नाशिकचं वातावरण विद्येच्या वातावरणाला पोषक आहे. त्यातल्या स्थापत्यशास्त्र अनुसरती इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी आता सांगितलं त्यामुळे गंगापूरचं धरण आहे, दारणेवरचं धरण आहे, अगदी जरा पलीकडं पूर्वेकडे गेलं तर भंडारदरा आहे, गोदावरी वाहती आहे, कपूर रामचंद्रांची पंचवटी आहे. अशा ठिकाणी दुनिया नवीन रचण्याकरता विचार करणारे विचारवंत आपल्या विचारामध्ये समाविष्ट इथं होण्याचा प्रयत्न जेव्हा करतील तर ते तुम्हाला चांगल्या सुंदर अशा वातावरणात ते काम करायला संधी त्यांना मिळत होईल. आणि म्हणून नाशिकमध्ये आता सांगितलं बाळासाहेबांनी ते खरं आहे की शासकीय असं केंद्र पीडब्ल्यूडी खात्याचं जरी मुंबई शहरामध्ये रचलं तरी शेवटी त्याचा नर्व सेंटर ज्याला म्हणता येईल सबंद विचारांच्या त्यातल्या नाळ्या ज्या असतील त्या नाशिकच्या केंद्रातनं हलतील अशी परिस्थिती या नव्या संघटनेमुळे नाशिकमध्ये होते. ही गोष्ट फार महत्वाची. मला आनंद आहे की या एवढ्या चांगल्या महत्वाच्या कामाचा आपण आरंभ माझ्या हस्ते केला. माझी खात्री आहे की आपलं काम सुरू होणार आहे किंवा आपण मला बोलून जे श्रेय देता तर मी कसं पालन म्हणणार. तुमचं आमच्या सर्वांचं एवढंच काम शिल्लक राहतं की जबाबदारी ज्यांनी घेतली आहे समारंभ होतील आपण निघून जाऊ पण इथं कामाची जबाबदारी घेऊन जे बसणाऱ्या संचालक जमशेद नागमवाला त्यांना शुभेच्छा देणं माझं काम आहे. कारण आपल्यासून दुनियेत असं की ज्याच्या शक्तीतनं परिश्रमातनं कामं निर्माण होतात त्याला दुनिया नेहमी विसरून जाते. कारण तो कुठे लांब दाराच्या खुलीच्या आड बसून काम करतो. सुंदर काम करणाऱ्या नटाजी नावं लोकांना माहिती असून कोणीतरी शोध तुम्ही केला असं जर तुम्ही लोकांना विचारलं सांगताय नाही ते एखाद्या निर्णय माणसं नापासून अशी मागणी असली आहे. पण ठीक आहे, हा दुनियेचा न्याय आहे. तिरुपती ज्यांना समजतं त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, ते समर्थ केलं पाहिजे. आणि म्हणून इथं बसून या कामाची जिम्मेदारी जी घेणार आहे तर नागनवाल्यांना शुभेच्छा देणं, त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करणं हे तुमचं सर्वांचं काम आहे. हळूहळू ही संघटना वाढेल. इथे 400 एकराच्या या भूमीवरती इथे काम अंगावरती घेतलं जाणार आहे. इथे स्टाफ कॉलेज येईल, तिथे सेंट्रल डिझाईनचं ऑफिस येईल, तिथे आणखी डिझाईन घेईल, वाढतं काम आहे. यापुढे हिंदुस्थानमध्ये प्रत्येक गोष्टीला वाढण्याकरील दर्शन करतात. वाढत्या देशातल्या प्रत्येक छोट्या छोट्या सुद्धा वस्तूला लहान जाण्याचा अधिकार राहत नाही. जसं माणसाचं शरीर वाढत असतं त्या शरीराच्या एकाव्याला बंधने करून करत की शरीर वाढेल, हाताला नाही म्हणता येणार की मी नाही वाढणार, डोक्याला नाही म्हणता येणार की मी नाही वाढणार. तशीच या समाजातली जेव्हा समाज जीवन वाढतंय, वाढल्याखेरी व्यक्त्यांचं नाही अशा परिस्थितीमध्ये, तेव्हा त्याची छोटी छोटी गोष्ट वाढणार आहे. ही संशोधन संस्था जेव्हा वाढेल त्याचा अर्थ इन्सांचं सगळ्यांचं जीवन त्याच प्रमाणामध्ये संपन्न होणार आहे आणि वर्धिष्ठ राहणार आहे. त्या वर्धिष्णू शक्तीशी समरस जाण्याची शक्ती तुम्हाला सर्वांना देव समजत अशी प्रार्थना करणं एवढंच माझ्यासारख्या या अर्थांनी काम राहतं. हे नवीन काम होत असताना माझ्या मनाशी पुष्कळ विचार की हे प्रसंग प्रार्थनेचे प्रसंग आहे. आणि म्हणून जेव्हा मी कोणीसला समारंभ करण्यासाठी बसलो तेव्हा मी खऱ्या खऱ्या धार्मिक भावनेने बसलो आणि मी मनापासून परमेश्वराची जेव्हा प्रार्थना केली आहे की समाज जीवन संपन्न करण्याच्या एका महान प्रयत्नाचीच तुमची संस्था बसली आहे. परमेश्वरा सगळे आशीर्वाद या कामाशी लागणाऱ्या माणसांच्या पाठीमागे.